ची पाचवा गण उभयपद। या धातूची वर्तमान काळ आणि प्रथम भूतकाळात दोन दोन रूपे होतात। ती म्हणताना गंमत वाटते पण नीट लक्षात ठेवायला लागतात। हा ऐका, हा परस्मैपद वर्तमान काळ, चिनोमी चिनुवहा चिन्वहा चिनुमहा चिन्महा चिनोषि चिनुथः चिनुथ चिनोति चिनुतः चिन्वन्ति